आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वरांचेर लोकसभेन 2024-25 केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतली. नरेंद्र मोदी सरकाराचे तिसऱ्या कार्यकाळांतले हे पयले अर्थसंकल्प आसतले. अर्थसंकल्प सादर करचे आदी काल संसदेच्या दोनी सभाघरांनी अर्थिक सर्वेक्षण 2023-24 मांडले. 2019 वर्सा पदभार स्विकारल्या उपरांत वित्तमंत्री निर्मला सीतारामन शेगीत 7वे फावट अर्थसंकल्प सादर करतल्यो. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प पूर्व सल्ला मसलत करतना शेतकरी संघटना आणि शेती अर्थतज्ञ, कामगार संघटना, रोजगार आणि कौशल्य, एमएसएमई, व्यापार आणि सेवा तसेच पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि शारी क्षेत्र, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांतले तज्ञ आणि प्रतिनिधींसहित अनेक भागधारकांसोबत बसका घेतल्या. सल्ला मसलती वेळार सीतारामन हांणी तज्ञ आणि प्रतिनिधींक अर्थसंकल्प तयार करतना तांच्या सुचोवण्यांची बारीकसाणेन परीक्षण आणि विचार करतले असे आश्वासन दिले. लोकसभेन अर्थसंकल्प सादर केल्या उपरांत अर्थसंकल्पाची प्रत राज्यसभेन मांडटले. अंदुच्यान आयटीआयन सोलर पायलट लॉजिस्टीक असिस्टंटासयत 10 नवे अभ्यासक्रम सुरू जातले. आमदार कृष्णा साळकार हांचे तारांकीत प्रश्नाक कुशळताय उदरगत खात्याचे मंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी ही लेखी जाप दिल्या. वर्ष 2024-2025 आयटीआय 10 नवे अभ्यासक्रम सुरू जातले. 6 महिने ते 2 वर्सां असे अभ्यासक्रमाचो कालावधी आसतलो. मेकॅनिकल इलेक्ट्रीक व्हेकल आणि मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक एप्लायन्सीस हे अभ्यासक्रम 2 वर्सांचे आसतले. सोलर टेक्निशियन इन प्लांट लॉजिस्टीक असिस्टंट फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी मल्टीमिडिया अँड एनिमेशन डिजिटल फोटोग्राफर आणि फायर टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम 1 वर्सांचे आसतले. ड्रोन पायलट अभ्यासक्रम 6 महिन्यांचो जाल्यार मार्केटींग एक्झिक्युटीव्ह अभ्यासक्रम 1 वर्सांचो आसतलो. ऑटोमोटीव मिडिया आयटी लॉजिस्टीक या वाठार संबंधी अभ्यासक्रम आसा. चार्जिंग स्टेशनां उबारून ती चलोवपाचे इत्सा प्रस्तावांक उद्देजक तशेंच एजन्सी कडल्यान प्रतिसाद नाशिल्ल्यान भौशीक वाठारांतल्या कंपन्या कडल्यान म्हळ्यार पीएसयू कडल्यान चार्जिंग स्टेशनां पारपाचो निर्णय सरकारान घेतला. पणजे नवी 40 चार्जिंग स्टेशनां जातली. त्या भायर इंडियन ऑयल सारख्या भौशीक वाठारांतल्या कंपन्या कडल्यान राज्यांत 33 चार्जिंग स्टेशनां उबारपाचो प्रस्ताव आसा. आमदार केदार नायक हांच्या अतारांकीत प्रश्नाचेर अक्षय उर्जा मंत्री सुदीन ढवळीकार हांणी ही लेखी माहिती दिल्या. 25 नोव्हेंबर 2022 ह्या दिसा खात्यान चार्जिंग स्टेशन उबारून चलोवप वा हस्तांतरण करपा खातीर गेडाव इत्सा प्रस्ताव ईओआय जारी केल्ले. या इत्सा प्रस्तावांक प्रतिसाद मेळ्ळो ना, हाका लागून सरकारान भौशीक वाठारांतल्या कंपन्यांक चार्जिंग स्टेशनां उबारपाचे कॉन्ट्रॅक्ट दिला. फाटले 2 वर्सांत सरकारान खाती तशेंच महामंडळा खातीर 29 गाडयांची खरेदी केल्या. खरेदी केल्ल्या 29 गाडयां मदीं 15 गाडयो टॉयोटा इनोव्हाच्यो आसा. टॉयोटा इनोव्हा गाडयांच्या खरेदीक सरकाराची पसंती आसा. टॉयोटा इनोव्हा सोडून टॉयोटा फॉर्च्युनर, मारुती सियाज, काया कार्निवाल या प्रकारच्या गाडयांची खरेदी सरकारान केल्या. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता हांच्या प्रश्नाक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी ही लेखी जाप दिल्या. वर्ष 2022 उपरांत सरकारान कितल्या गाडयांची खरेदी केली असो प्रश्न आमदार एल्टन डिकॉस्ता हांणी केल्लो. सर्वसाधारण प्रशासन फाट्यान 2 वर्सांत 22 गाडयांची खरेदी केल्या. तरेकवार खात्यांच्या अधिकाऱ्यां खातीर 43 गाडयो आसात. गाडयांचो मात्रूय उणाव ना असो उल्लेख लेखी जापेंत आसा. तशेंच खरेदी केल्ल्या 29 गाडयां मदीं 20 गाडयो डिझलाच्यो आसा जाल्यार 6 गाडयो पेट्रोलाचेर चलपी आसा. 3 गाडयो हायब्रीड पेट्रोल डिझल आसा. तशेंच 2022 वर्सा सरकारान सगळ्यांत चड 15 गाडयांची खरेदी केली. हाचे उपरांत 2023 वर्सा फक्त 5 गाडयांची खरेदी केली. 2024 वर्सा आतां मेरेन 9 गाडयांची खरेदी केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.